मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायी अम्बत्वा अनुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरु पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक गर्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं मानवम्। अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयम् अव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते। खऱ्या अर्थाने 13व्या अध्यायाच्या उपसंहाराला आता सुरुवात झाली। 13वा अध्याय हा ज्ञानकांड म्हणून भगवद्गीतेमध्ये जे प्रसिद्ध आहे त्याच्यातला पहिला अध्याय। अतिशय महत्त्वाचे असे विषय क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष हे विचार या अध्यायात सांगितले गेले। क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान ज्ञेय ज्ञानाच्या विरुद्ध उलट असणारा अज्ञान अशा पद्धतीने मोठ्या विस्ताराने भगवंतांनी या सर्वांचं निरूपण केलं आणि मग प्रकृती पुरुष विचार सांगितल्यानंतर हा जो प्रकृती पुरुष विचार किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार याचा प्रत्यय कसा यायचा हे सर्व जे तात्विक विवरण झालं अगदी ज्ञेयाचं देखील जे वर्णन आहे ते एक प्रकारे तात्विक होतं चिंतनात्मक होऊ शकतं ते आपल्या अनुभूतीचं कसं यायचं याच्यासाठी भगवंतांनी साधना सांगितल्या। प्रकृती पुरुषाच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाची प्रचिती घेण्यासाठी म्हणून मार्ग या अध्यायात भगवंतांनी सांगितला। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपार्थ। म्हणजे ध्यानाने आत्मदर्शन कोणी प्राप्त करून घेतात कोणी ज्ञान विचारांनी चिंतनानी ते प्राप्त करून घेतात तर कोणी कर्म मार्गाचं अनुसरण करून प्राप्त करून घेतात आणि या सर्वांबद्दल अनभिज्ञ असणारे असे जे जाणते ज्ञानी आहेत त्यांच्याकडून ऐकून या परमात्म्याची प्रचिती घेतात असं सांगितल्यानंतर म्हणजे आता जो तत्वज्ञानात्मक ज्ञानात्मक भाग होता त्याचा आणि आत्मप्रचितीचा संबंध जोडल्यानंतर आपल्याला आत्मप्रचिती आली असं जर झालं असेल तर त्या प्रकाशामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ या विचाराची परिणिती कशी असली पाहिजे याचा विचार भगवंतांनी मांडला आणि त्याच्या पाठोपाठ प्रकृती आणि पुरुष विचार जो आहे तर तो कशा दृष्टीने दिसतो ज्ञान झाल्यानंतर हे भगवंतांनी सांगितलं। ते श्लोक अतिशय महत्वाचे असे श्लोक जर क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार मुरलेला असेल आणि ज्ञान झालेलं असेल प्रचितीचं ज्ञान झालेलं असेल तर जेवढं जेवढं म्हणजे जेवढं जेवढं म्हणून स्थावर आणि जंगम निर्माण होतं ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून होतं हे प्रचितीनी लक्षात येतं असं भगवंत सांगतात। तसंच सर्व ठिकाणी समत्वाने भरून राहिलेला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने भरून राहिलेला असा परमात्मा विनाश चालू असताना देखील अविनाशी कसा आहे हे लक्षात येतं। तसं सर्वत्र समदृष्टीने पाहणारा आणि समदृष्टीनेच ईश्वराला ओळखणारा कधीही आपल्या स्वतःचा विनाश करत नाही तसंच दुसऱ्याच्या बाबत देखील त्याचा विनाश झाला म्हणजे आपल्या आत्म्याचाच विनाश झाला असं समजून सर्वांशी सौहार्द्राने अहिंसा व्रताने राहतो असं सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर जो प्रकृती पुरुष विचार आहे तर तो जर अंगी मुरला असेल आणि ध्यानाच्या योगाने परमात्म्याची प्रचिती आली असेल तर प्रकृती पुरुष विचाराचा अंतिम परिणाम काय असायला पाहिजे त्याचे दोन श्लोक भगवंतांनी सांगितले. प्रकृतीकडून केली जाणारी सर्व प्रकारची कर्म आणि आत्मा मात्र अत्यंत अकर्ता अशा दृष्टीने तो पाहतो. यह पश्यती स पश्यती अशा रीतीने जो पाहतो अशा दृष्टीने जो प्रकृती पुरुष विचार समजून घेतो सगळी कर्म प्रकृतीची आणि आत्मा अत्यंत अकर्ता असं साक्षात ज्ञान ध्यानाने आत्मदर्शन घेतल्यावर प्रकृती पुरुष विचारापासून त्याला होतं, तो अनुभवतो. आणि जो काही सर्व भूतमात्रांमधील नानात्वाचा भाग आहे तो एका परमात्म्यानेच भरलेला आहे. या एकामधूनच परमात्म्यामधूनच सर्व जगताचा विस्तार झालेला आहे असं प्रकृती पुरुष ज्ञान विचार ज्याला समजला तर तो आपल्या ध्यानाच्या अथवा प्रतीतीच्या अशा सहाय्याने या विचाराचा मेळ घालू शकतो. आणि मग भगवंत आत्ताचा जो श्लोक आहे तिथून पुढे तीन श्लोकांमध्ये या सगळ्या अध्यायाचा उपसंहार करतात. भगवंत म्हणतात की अनादित्वात अनादि असल्यामुळे निर्गुणत्वात तसंच निर्गुण असल्यामुळे परमात्मा अयम अव्ययः हा परमात्मा अव्यय असा आहे. शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते आणि तो शरीरात राहतो पण शरीरात राहून देखील शरीरात असून देखील तो काहीही करत नाही. तो अत्यंत अलिप्त असतो तत्वतः आणि तो कशामध्ये लिप्त देखील होत नाही. हे जे तीन श्लोक आहेत ते तीन श्लोक सगळ्या एकूण विषयाचा उपसंहार म्हणून आलेले आहेत. त्याच्यातला हा पहिला श्लोक आत्म्याचं वैशिष्ट्य सांगणारा असा आहे. तर त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो आत्म्याचं अलिप्तत्व सांगणारा श्लोक आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सूक्ष्म असल्यामुळं सर्वगत सर्वांना व्याप्त असणारं असं आकाश जसं लिप्त पावत नाही सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते तसं देहामध्ये सर्वत्र असून देखील आत्मा त्याप्रमाणेच लिप्त पावत नाही असं आत्म्याचं अलिप्तत्व सांगितलं. आणि त्याच्या पुढे यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नम लोकमिमं रविही ज्याप्रमाणे एक सूर्य सर्व लोकांना प्रकाशमान करतो क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नम प्रकाशयति भारत तसं सर्व क्षेत्रांना हा क्षेत्री प्रकाश प्रकाशित करतो असे तीन श्लोक या अध्यायाचा एकूण परिणाम स्वरूप उपसंहार म्हणून भगवंतांनी सांगितले. त्याच्यातला पहिला श्लोक आपण पाहतो आहोत. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः परमात्म्याची जी वैशिष्ट्य सांगितली आहेत ती याच्यामध्ये एका पाठोपाठ आलेली आहेत. तो अनादि आहे निर्गुण आहे अव्यय आहे शरीरात राहून देखील तो काहीही करत नाही आणि करवीत नाही न करोती न लिप्यते आणि त्याला लेप देखील लागत नाही अशी वैशिष्ट्य सांगितली. अनादि आणि निर्गुण असल्यामुळं अव्यय आहे म्हणजे अव्यय या शब्दाची उपपत्ती भगवंत या ठिकाणी करतात. आपण हे शब्द ज्या प्रकारे स्वतंत्र समजतो तो अनादि आहे आणि अव्यय आहे तर तो त्याचा आधी कधी झाला हे समजत नाही. एवढंच नव्हे तर त्याचा प्रारंभ झालेलाच नाही, तो सदांकदाचा होताच आहेच असा आहे, त्याला आदी नाही, तसंच त्याला अंत देखील नाही. ज्या गोष्टीला आदी आहे त्या गोष्टीला अंत हा नेहमीच असतो. उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे. जे निर्माण होतं ते नाश पावतं. यत दृष्टम तन नष्टम, जे दिसतं ते सगळं नाश पावतं. पण हा अनुत्पन्न आहे, अमुक वेळेला उत्पन्न झाला, अमुक गोष्टीपासून उत्पन्न झाला असं परमात्म्याबद्दल म्हणता येत नाही. या सर्व विश्वाच्या बुडाशी असणारं अविनाशी एकमेव असं तत्व म्हणून परमात्मा आहे. तो सर्वांचा आदी असून त्याचा आदी कोणीही नाही. तसंच तो निर्गुण आहे. तो दृष्ट नाही, दिसत नाही. तसंच त्याला गुण नाहीत. सत्व रजतम याच्यात सापडत नाही. तसंच तो सगुण नाही, म्हणून तो निर्गुण आहे. तो अनादी आहे आणि तो निर्गुण आहे, म्हणून तो अव्ययी आहे. सगुण असेल त्याला नाश आहे, जो निर्गुण असेल त्याला नाश नाही, म्हणून तो अव्ययी आहे. त्याचा प्रारंभ झाला नाही म्हणून त्याचा अंत नाही. या दोन कारणांकरता तो अंतरहित असा आहे. अनादि आणि निर्गुण असल्यामुळं हा परमात्मा अव्यय देखील आहे असं भगवंत म्हणतात. ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही त्याला मध्यही नाही असं शास्त्रांचं म्हणणं आहे. जगताला आदी आहे, जगताला अंत आहे, म्हणून जगताला मध्य देखील आहे. शरीराला आदी आहे, शरीराला अंत आहे, म्हणून मधलं जीवन देखील आहे शरीराचं. ज्याला आदी नसतो त्याला अंतही नसतो, हे खरं म्हणजे उघड आहे. कारण जर आदी असायचा असेल तर तो कधीतरी संपलेला असला पाहिजे, तर तो परत येणार. म्हणून जो अनादी आहे तो अनंत देखील आहेच, आणि अनादी असल्यामुळंच तो अनंत आहे. तसंच तो निर्गुण असल्यामुळं देखील तो अनंत आहे, अव्यय आहे. त्याला अंत नाही, त्याचा व्यय होत नाही. गुणामध्ये सापडलेल्या सर्वांचा व्यय आहे, सर्वांना नाश आहे. निर्गुणाला नाश नाही. आणि आता ही जी चर्चा चाललेली आहे ती कोणा एका परमात्म्याविषयी नसून ध्यानेनात्मनी पश्यंती केचिदात्मानमात्मना अशा प्रकारे ध्यानानी, कर्मानी, तत्वविचारानी, श्रवणानी आत्मा ज्यांनी जाणून घेतला आणि प्रकृती आणि पुरुष याच्या पलीकडे असणारा नित्य परमात्मा मी आहे अशी ज्याची खात्री पटली, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोन्हीही परमात्म्यापासून झालेले आहेत. आणि क्षेत्रज्ञांच्यापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये असणारा क्षेत्रज्ञ तो मी अशी ज्याची खात्री झालेली आहे, प्रचिती झालेली आहे, त्याचे आता हे उद्गार आहेत. त्याच्याकरता असणारी ही विचार परंपरा आहे. म्हणून परमात्मा अनादि असल्यामुळं आणि निर्गुण असल्यामुळं त्याला व्यय देखील नाही, तो अव्यय आहे. त्याच न्यायाने आत्मा देखील अनादि असल्यामुळं आणि निर्गुण असल्यामुळं आत्म्याला व्यय देखील नाही, तो अव्यय आहे असं भगवंत म्हणतात. शरीरस्थोपी कौंतेय, आत्म्याबद्दल कशावरून चर्चा चाललेली आहे याचं कारण शरीरस्थोपी असे शब्द आले. तो शरीरात असताना देखील, शरीरात राहत असताना देखील न करोती, न लिप्यते, तो कोणतीही गोष्ट करत नाही. तो कोणत्याही कर्मांचा प्रेरक नाही, साक्षात करता नाही, भोगता नाही, कर्मफलाचा उपभोग घेणारा तो नाही, तो काही करत नाही, तो शरीरात राहतो बस एवढंच, आणि शरीरात राहून केवळ त्याच्या अस्तित्वामुळं, त्याच्या असण्यामुळं शरीर नानाविध क्रिया करतं, पण तो मात्र अकर्ता आहे, न करवती, तो काहीही करत नाही, न लिप्यते, आणि जो करतो तो लिप्त होतो, हा करतच नाही तर लिप्त होण्याचा प्रश्न नाही, करण्याचा संबंधच लिप्त होण्याशी आहे, जर करतच नसेल तर लिप्ततेचा प्रश्नही येत नाही, म्हणून तो कर्मापासून अलिप्त आहे, म्हणून कर्माच्या बंधनापासून देखील अलिप्त आहे। थोडं पुढे जर सरकता आलं अजून येईल का, इथं मध्ये एक रांग होऊ शकेल का बघा, हे इथे इथेही जागा आहे, या पुढे या, जा इकडे आज जा असेल, मला माहितीये की तुम्हाला फार दाटीवाटीने बसायला लागते, पोत हलवलं की धान्य अजून थोडं थोडं बसत, चार माप तरी धान्य बसत, तसं तुम्हाला पुढं सरकायला सांगणं म्हणजे पोत हलवण्यासारखं होतं, पण त्यामुळं अजून काही श्रोते आत बसतात, तिथं बाहेर रहदारीचा आवाज येत असतो, एक प्रकारे मोठा आवाज असल्यामुळं आत हॉलमध्ये जेवढे लोक असतील त्यांना ऐकायला चांगलं मिळतं। जो करतो तो लिप्त होतो, करतच नाही तो लिप्त देखील होत नाही। भगवंतांनी हे जे वर्णन सांगितलेलं आहे हे वर्णन आणि पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाविषयी सांगितलेलं वर्णन हे मिळतं जुळतं असं आहे। न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते। स्वभावामुळे कर्म होत राहतं प्रकृतीच्या, त्याची कर्तृत्व शक्ती परमात्म्याकडे मुळीच नाही, तसंच कर्म देखील परमात्मा करत नाही। कर्माचा आणि फळाचा, कर्मामुळे मिळणाऱ्या फळाशी संयोग देखील त्याचाही परमात्म्याशी संबंध नाही। स्वभावस्तू प्रवर्तते, हे आपलं आपण होतं, प्रकृतीकडून घडणारी ही गोष्ट आहे, परमात्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं तिथं भगवंत म्हणाले। भगवद्गीतेमध्ये परमात्म्याच्या विषयी असणारी सर्वात शुद्ध व्याख्या तिथं आली पाचव्या अध्यायामध्ये, आणि त्याचाच पुनरुच्चार इथं आला। अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः, अनादि असल्यामुळं आणि निर्गुण असल्यामुळं, गुणातीत असल्यामुळं, तसंच सगुण नसल्यामुळं हा परमात्मा अव्यय असा आहे, आणि हा परमात्माच शरीरात राहतो, म्हणून ही आत्म्याविषयी चर्चा चाललेली आहे। आत्मा अनादि आहे, ज्या कारणाकरता भगवद्गीता सांगायला सुरुवात केली ते सगळे श्लोक इथं येतात। न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे। हा जन्मत नाही, मरत नाही, हा पूर्वी होऊन गेला, पुढे होईल, नायम भूत्वा भविता वान भूयः किंवा आत्ता आहे, अशा काळांच्या संज्ञांमध्ये त्याच्याविषयी बोलता येत नाही। हा सनातन आहे, पुराण आहे, असा हा आत्मा शरीरामध्ये राहून देखील काहीही करत नाही आणि लिप्त होत नाही। जर तुम्ही मी ध्यान करत असू, जर तुम्ही मी श्रवण करत असू, जर तुम्ही मी ज्ञानाचं चिंतन करत असू आणि त्या चिंतनांनी तद्रूप होण्याचा प्रयत्न करत असू, जर तुम्ही मी कर्म करत असू, ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करत असू, कर्म करत असताना आपण आत्मा आहोत असं भान ठेवत असू, फलाशेचा आणि माझा संबंध नाही, देहाचा असेल, मी देहापासून वेगळा असा भाव ठेवून कर्म करत असू, एवढं जर सगळं आपण करत असू तर आपल्याला ज्ञान झालेलं असलं पाहिजे, आणि जर ज्ञान झालेलं असलं पाहिजे तर मी करतो हा भाव कधीही शिवता कामा नाहीये, न करवती, आणि तरीही हातून कर्म घडतील आणि त्या कर्मांची शुभ आणि अशुभ फळही स्वीकारावी लागतील. असं नाहीये की प्रत्येक कर्माचं ज्ञानी पुरुषांनी केलेल्या अथवा कोणीही केलेल्या ज्याला बोध झालेला आहे त्याचं फळ शुभच निष्पन्न होईल असं सांगता येत नाही. फळ शुभ असेल अथवा अशुभ असेल अथवा मिश्र असेल. न करोती न लिप्यते, हे कर्म मी करत नाही आणि त्याच्यामध्ये लिप्त देखील होत नाही असा त्याचा भाव असतो. भगवंतांनी यस्य नाहंकृतो भावो, मी आहे असाच ज्याच्या ठिकाणी भाव नाही, बुद्धिर यस्य न लिप्यते, आणि ज्याची बुद्धी मी आहे या भावांनी लिप्तच झालेली नाही. हत्वा पिसे इमान लोकान, या सर्व जगताचा जरी त्यांनी नाश केला, या लोकाचा नाश केला, न हंती न निबद्धते, तरी देखील त्यांनी कोणाचाही नाश केला नाही आणि तो कदापिही बांधला गेला नाही. भगवंतांनी त्या उत्तरेचा गर्भ अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र सोडून मारल्यानंतर भगवंत म्हणाले की मी जर आयुष्यात कधी खोटं बोललो नसेन, व्यभिचार केला नसेन, चोरी केली नसेन तर हा गर्भ जिवंत होईल, आणि असं म्हणून त्यांनी अर्घ्य दिला आणि तो गर्भ जिवंत झाला. कारण सर्व कर्म करत असताना ते त्याच्यामध्ये मुळीच लिप्त नव्हते, आपण करतो असा भाव नव्हता आणि संबंधित लिप्तता देखील त्यांच्या ठिकाणी नव्हती. आणि जर ज्ञान झालेलं असेल, प्रतीती ज्ञान झालेलं असेल तर अशा प्रकारचं वर्तन अपेक्षित आहे, तर ज्ञान झालं असं समजायचं. अशा पद्धतीने या अध्यायाचा शेवट आता भगवंत करायला लागलेले आहेत. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. परमात्मा अव्यय असा परमात्मा, त्याचं स्वरूप कसं आहे असं जर विचारलं तर जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. जळामध्ये पाण्यामध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब पडावं, पण ते प्रतिबिंब मुळीच भिजत जसं नाही, जळानी लिप्त होत नाही, तशा प्रकारे हा परमात्मा देहामध्ये असतो. तरी परमात्मा म्हणिबे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळ न लिंपे सूर्यु जैसा. काजे जळा आदि पाठी तो असतुची असे किरीटी. कारण ते पाणी असायच्या आधी देखील तो होता, पाणी असताना देखील तो होता आहे, आणि पाणी नाहीसं झालं तरी देखील तो स्वरूपाने आहेच आपल्या ठिकाणी. काजे जळा आदी पाठी तो असतुची असे किरीटी. त्या पाण्याच्या आधी आणि पाणी आटल्यानंतर देखील तो असतोच. माझी बिंबे ते दृष्टी अनेकांची आहे, मग प्रतिबिंब दिसतं तर ती इतरांची दृष्टी म्हणून दिसतं, त्याचा सूर्याशी काही संबंध नाही. तैसा आत्मा देही आथी म्हणिपे, हे काही साचे तरी नाही तो जेथींच्या तेथे. तशाच प्रकारे आत्मा देहाच्या ठिकाणी आहे हे म्हणणं जर पाहिलं तर असं आहे, साचे तरी नाही तो जेथींच्या तेथे देह असायच्या आधी आणि देहाच्या नंतर देखील तो आपल्या मूळ स्वरूपातच आहे, देहामध्ये प्रतिबिंबित झाल्यासारखा दिसतो, जसा जळामध्ये सूर्य। आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसणे तैसे आत्मतत्वा। आरशाच्या ठिकाणी आपलं मुख आपण पाहतो तेव्हा त्याला प्रतिबिंब असं नाव आपण देतो। आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसणे तैसे आत्मतत्वा। पण त्या आरशाच्या ठिकाणी असणारं जे दिसणारं जे रूप आहे ते आरशाच्या ठिकाणी नसून मूळ बिंबाच्या ठिकाणी आहे। आरशाच्या ठिकाणी काहीही नाही, केवळ प्रतिबिंब जे समोर येईल तर ते उमटवणं एवढं आरशाचं काम आहे। तिचा चेहरा ही गोष्ट जशी खोटी असावी। देही वसणे तैसे आत्मतत्वा, त्यामुळं देहाच्या ठिकाणी म्हणजे अंतःकरण आदी सर्व देहाच्या ठिकाणी इंद्रिय आणि आत असणारी इंद्रिय या सर्वांच्या ठिकाणी आत्मतत्वाचं राहणं हे त्या प्रकारे आहे, त्याच्यात त्याचं प्रतिबिंब पडतं बस, बाकी त्याचा संबंध काही नाही। तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी, वारिया वाळुवे गाठी केही आहे। तया म्हणजे आत्म्याला, तया देहा म्हणती भेटी आत्म्याचा आणि देहाचा संबंध आहे असं म्हणणं, तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी, ही सर्वस्वी खोटी गोष्ट आहे। वारिया वाळुवे गाठी केही आहे, वारा आणि वाळू यांची गाठ कधी पडलेली आहे? वाळू आपल्या ठिकाणी आणि वारा आपल्या ठिकाणी। शक्य आहे की वादळामध्ये वारा वाळूला बरोबर घेऊन जाईल, तरी देखील वारा आणि वाळू यांचा काही जसा संबंध नाही तसा देहाचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही। आगी आणि कापूसा दोरा सुवावा कैसा, आग आणि कापूस यांच्यामधून दोरा ओवायचा कसा। केऊता सांदा आकाशा पाषाणेसी, किंवा आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये सांधा आणणार कुठून। एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, ती भेटीचे नि पाडे संबंध व्हा। एकानी पूर्वेकडे जावं आणि एकानी पश्चिमेकडे जावं आणि दोघांची भेट घडली म्हणावी असा याचा संबंध आहे। याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या सगळ्यांना सांगायचे की संबंध नाही बर का। एक पूर्वेकडे जातो आणि एक पश्चिमेकडे जातो आणि दोघांची भेट घडते असं म्हणण्यासारखा यांचा संबंध आहे, याचा अर्थ यांचा मुळीच संबंध नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे हे आपण समजून घेऊ, नाहीतर आपल्याला वाटेल की काहीतरी संबंध जोडलाय की काय। अजिबात संबंध नाही। उजियेडा आणि अंधारे या जो पाडू, उजेड आणि अंधार यांचा जो संबंध, उजियेडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभेया, किंवा मृत व्यक्ती आणि उभी असणारी म्हणजे ज्याच्या आत चेतन आहे प्राण आहेत अशी व्यक्ती, जो पाडू मृता उभेया तोचिगा आत्मया देहा जाण। तेवढाच आत्मा आणि देह यांचा संबंध आहे, म्हणजे संबंध नाही, परत तसाच अर्थ करायचा बरं का। रात्री आणि दिवसा यांचा जेवढा संबंध आहे म्हणजे संबंध नाही। कनका आणि कापूसा एकाची केवढी किंमत आणि एकाची काय किंमत, कनक आणि कापूस अपाडू का जैसा तैसाची यासी, यांचा जसा असंबंध तसा यांच्यामध्ये असंबंध आहे। मी मगासपासून जे म्हणतोय की संबंध नाही असा अर्थ घ्यायचा, तर ते ज्ञानेश्वर महाराजांनाही कदाचित वाटलं असेल, संबंध संबंध म्हटल्यावर काहीतरी संबंध गुढार्थ शोधायला जातील, म्हणून त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की यांचा तसा अजिबात संबंध नाही। देह तव पाचाचे झाले, महादेह कसा आहे, हा पंचभौतिक आहे, पंच तत्वांपासून बनलेला आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही तत्व देहाच्या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत। हे कर्माचे गुणी गुंथले आणि कर्मरूपी गुणामध्ये सूत्रामध्ये दोऱ्यामध्ये हा पाचाचा झालेला पंच महाभूतांपासून झालेला देह गुंफलेला आहे। म्हणजे नुसता इथं देह आहे असं नाही, तर कर्माचं जे सूत्र आहे काहीतरी प्राचीन आहे, प्राप्तन आहे, ते तो भोगायला येतो, ते तो भोगतो, देह भोगतो सगळं प्रारब्ध। अशा प्रकारचा निर्माण झालेला देह हा पंचभौतिक आहे, मात्र पाच तत्व अशा रीतीने पृथ्वी आप तेज वायू आकाश विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्रित आणून ठेवली म्हणजे आपोआप त्याच्यात जीव येईल का। देह जरी पंचभूतांचा झालेला असला, देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले, पंचभौतिक देह आहे हे बरोबर आहे, आणि या पंचभौतिक देहाला जे काही नशीब असेल, प्राप्तन असेल, त्याप्रमाणे भोग भोगावे लागतात। तसंच भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, तसंच त्याला फिरणाऱ्या चाकावर चढवलेलं आहे, ते चाक आहे जन्म मृत्यूरूपी, प्रत्येक देहाला चढवलेलं आहे, त्या चाकावर चढवल्यामुळे तो फिरतो आहे आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्या तो करतो आहे। अशा रीतीने पंचभौतिक देह आपल्या परीने आणि त्या देहाच्या ठिकाणी असणारी जी चेतना आहे ती आपल्या परीने वेगळी वेगळी आहे, तरी देखील ते एकत्रित आहेत, म्हणून हा आभास निर्माण झालेला आहे। तरी देखील भगवंत म्हणतात की तो अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः, हा परमात्मा देहात असणारा अनादि आहे, निर्गुण आहे, अव्यय आहे, शरीरस्थोपि कौन्तेय, तो शरीरामध्ये आहे हे खरं आहे। त्यांच्या एकत्रीकरणामुळे केवळ पंचमहाभूतांच्या कोणीतरी चेतना नावाचा अजून एक सहावा पदार्थ निर्माण होतो असं नाही, तो स्वतंत्र आहेच। देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, कर्मरूपी गुणामध्ये सूत्रामध्ये दोऱ्यामध्ये ते गुंथले म्हणजे गोठवलेलं आहे। दागिना कसा गोठवतात सूत्रामध्ये, तसा कर्मरूपी सूत्रामध्ये हा पंचभौतिक देह गोठवलेला आहे। भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा, आणि फेऱ्या मारतो आहे, फिरतो आहे, जन्म मृत्यू रूपी चाकावर चढवलेला आहे। हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे, काळरूपी आनळाच्या म्हणजे अग्नीच्या तोंडामध्ये घातलेली ही जणू लोण्याची उंडी आहे, घास आहे, अग्निमध्ये घातलेलं लोणी जसं वितळायला वेळ लागत नाही तशा प्रकारे काळरूपी अग्नीच्या तोंडामध्ये घातलेली ही लोण्याची उंडी आहे. कोण? आपला देह आपल्याबद्दल चाललंय, ज्याला आपण मी समजतो त्याच्याबद्दल चाललंय. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी कल्पना आहे का आपल्याला, की काळरूपी आनळाच्या तोंडामध्ये लोण्याची उंडी घालावी तसं आपल्याला घातलेलं आहे. माशी पाखू पाखडी तव हे सरे, आणि माशीला पंख फडफडावायला जेवढा वेळ पुरे असतो तेवढ्या वेळात हा देह नाहीसा होतो, निघून जातो, संपतो, याची मातब्बरी संपते. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, हा जर अग्नीत पडला तर याचं भस्म होतं. जाहले श्वाना वर पडे, आणि कोल्हे कुत्री यांच्या ताब्यात जर हा सापडला तरी ते विष्ठा, तर या देहाची विष्ठा होऊन जाते. या चुके दोही काजा, आणि या दोन्ही गोष्टीपासून जर वाचला काय, ज्याला कोणी नाही असा एखादा मनुष्य रानावनात सापडलेला, की ज्याला कोणी अग्नीचाही स्वाधीन नाही केला आणि कोल्ह्या कुत्र्यांनाही अजून समजलं नाही की हा मेलाय म्हणून त्याला खायला ती आलेली नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या चुके दोन्ही काजा तरी होय कृमींचा पुंजा, तर त्याच्याच आत कृमी निर्माण होतात आणि त्याच तो देह खायला सुरुवात करतात. विचित्र वर्णन केलंय. आपलं, ज्याला आपण आपला देह म्हणतो त्या देहाचं वर्णन केलंय. हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा, याचा परिणाम अतिशय वाईट आहे अशा रीतीने या देहाची हे दशा, अशा प्रकारची या देहाची अवस्था आहे, दशा आहे, गती आहे. आणि आत्मा तो एथ ऐसा, मगाशी जसं मी म्हणलं की ही पंचभौतिक तत्व एकत्र आणली तर त्याच्यात आपोआप आत्मा येत नाही, आपोआप जीव चैतन्य येत नाही, तेही संक्रमित झालेलं असतं, तेही कुठून तरी आलेलं असतं. म्हणून त्याच्या योगाने हा देह आपलं काम करतो. हा जो आत्मा आहे तो कसा आहे, या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे अनादित्वात, निरूपण झालं सुरू ज्ञानेश्वर महाराजांचं. हा नित्य आहे, अनित्य नाही, नेहमीच असणारा असा आहे, कधी आहे कधी नाही असं नाही. तसंच नेहमी असल्यामुळे याचा कधी जन्म झाला हा प्रश्न येत नाही, हा नेहमीचाच आहे. तसंच हा सिद्ध आहे, सिद्ध आहे याचा अर्थ याला कोणत्याही संस्कारांनी सिद्ध करायला लागत नाही. जसं देह मन बुद्धीला संस्कारांनी सिद्ध करायला लागतं, नाहीतर ते जसं असेल तसं राहतं. संस्कारामुळे त्याच्यात प्रगती होऊ शकते, तसं आत्म्याचं नाही, तो स्वतः सिद्ध आहे, पूर्णत्व घेऊनच आलेला आहे, तो नित्य आहे आणि सिद्ध देखील आहे. त्याला कधीही नंतर सिद्ध करत नाहीत. जे पूर्णत्व असतं ते पूर्णत्व नेहमीच पूर्णत्व असतं, ते कधी काळी अपूर्ण होतं आणि मग पूर्ण होतं असं नाही. म्हणून तो औपनिषदिक श्लोक आहे ना, ओम पूर्णमदः पूर्णमिदम, ते परमात्मतत्व पूर्ण आहे आणि इदम म्हणजे हे सगळं जगत देखील पूर्ण आहे. हे जगत देखील परमात्माच तत्वत झालेलं आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते, आणि ते जे परमात्मतत्व निर्गुण अव्यय असं ते, आणि पूर्ण असणारं हे जे जगत आहे त्याची बेरीज केली तरी पूर्णच राहते. पूर्णस्य पूर्णमादाय आणि त्या पूर्णामधून हे जगतरूपी पूर्ण जर काढून टाकलं तर पूर्णम एव अविशेष्यते, तर मग पूर्ण शिल्लक राहतं, कारण इथं मुळातच अपूर्ण काही नाहीये. आणि या जगताची सगळी कृती पूर्ण आहे. ही गोष्ट समजून सांगताना विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात, या जगताची कृती पूर्ण अशा करता आहे, जेव्हा जन्म होतो तेव्हा पूर्ण जन्म होतो. जन्म झाल्यानंतर जुन्या बायका ते अर्भक पाहतात, सगळं बरोबर आहे ना, बोट पाच पाच बोट, कान, सगळं शरीर नीट आहे ना, पूर्ण आहे ना, असं पाहतात. जन्म पूर्ण होतो, अपूर्ण नाही. पूर्णच वाढतं आणि पूर्ण होतं. अपूर्ण कधीही पूर्ण होत नाही. जर अपूर्ण असेल कधीतरी असं निसर्गात चमत्कार म्हणून किंवा व्यंग म्हणून असं घडू शकतं, नाही असं नाही, पण जन्म होतानाच पूर्ण असतं आणि मग पूर्णाचीच वाढ होते. जन्म होताना अपूर्ण होतं आणि मग पूर्ण झालं असं होऊ शकत नाही. ते म्हणतात की निबिड अंधकार आहे आणि निबिड अंधकारामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही, म्हणून तुम्हाला सगळं दृश्य अपूर्ण दिसत आहे. पण त्याच्यावर प्रकाश पडायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला धूसर पण पूर्ण दिसतं, धूसर पण पूर्ण. तुम्हाला एक घर दिसतंय, एक झोपडी दिसतीये, धूसर दिसतीये पण पूर्ण दिसतीये. अजून चांगला प्रकाश पडला तर अजून स्पष्ट दिसेल, अजून चांगला प्रकाश पडला तर ती झोपडी अजून स्पष्ट दिसेल आणि सूर्य उगवल्यानंतर अगदी स्पष्ट दिसेल. पण असं होत नाही थोडा प्रकाश पडल्यावर थोडंच काहीतरी झोपडीचं दिसलंय, धूसर पण पूर्ण दिसेल. आणि मग जसा जसा प्रकाश वाढेल तसं ते पूर्णत्वात आधीच पूर्ण असणार, पूर्ण म्हणून तुमच्या समोर येईल. हे जगत देखील तसंच पूर्ण आहे आणि आत्मा देखील तसाच पूर्ण आहे. पण आत्ता जी गोष्ट चाललेली आहे ती गोष्ट मात्र हा देह आहे, या देहापेक्षा वेगळा असणारा जो आत्मा आहे तो कसा अनादी आहे, अव्यय आहे आणि शरीरात राहून देखील काही करत नाही आणि लिप्त होत नाही, त्याची चाललेली आहे. अरे वेळ संपली, माझं लक्ष नव्हतं. असं वाटतं की हे घड्याळ बंद करून टाकावं. कसं वर्णन केलंय बघा, या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथा ऐसा पै नित्य सिद्ध अशा रीतीने परिपूर्ण असा, नित्य असा आणि सिद्ध असा अनादिपणे. याचं कारण तो अनादि आहे ना, म्हणून नित्य आहे आणि सिद्ध आहे. सकळू ना निष्कळू, अक्रिय ना क्रियाशीळू, कृश ना स्थूळू, निर्गुणपणे तो सकळू आहे. असं म्हणायचं का, सगळ्या कळांनी युक्त म्हणजे पूर्ण असं आहे का कलारहित आहे असं त्याला म्हणायचं. पौर्णिमेचा चंद्र सकळू म्हणायचा, आणि अमावस्येचा निष्कळू म्हणायचा, असच्याबद्दल आहे का परमात्म्याबद्दल? चंद्र जेव्हा पौर्णिमेच्या वेळेला पूर्ण असतो तेव्हा, आणि मधल्या कुठल्याही स्थितीमध्ये तो तेवढा कमी असतो तेव्हा, आणि अमावस्येच्या वेळेला तो दिसत नाही अशाही वेळेला तो स्वरूपाने पूर्णच असतो, आपल्या ठिकाणी पूर्णच असतो. तसा हा आत्मा तुम्ही पूर्ण समजा, सर्व कलांसहित समजा किंवा निष्कल समजा, पण तो मुळातच पूर्ण आहे. सकलू ना निष्कलू अक्रियना क्रियाशिरो, अक्रिय आहे का नाही, खरं म्हणजे तेच म्हणतात न करोती, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अक्रिय म्हणता येत नाही, मग कोण एवढ्या सगळ्या क्रिया करतात, तर कोण प्रवचन करते, जर जीभ बोलत असेल तर दाखवा बरं, अत्यंत जड पदार्थ बोलणं अशक्य आहे, जिभेचा तुकडा आणि इथं असणारा कोणताही जड पदार्थ याच्यात काय फरक आहे, देह कर्म करतो ही देखील आश्चर्याची गोष्ट आहे, अरे मी विसरलो मगाशी वेळ संपली ती नाही का, हे अजून अजून खोल जाईल जसं बोलायला सुरुवात करेल, म्हणून तो अक्रिय आहे असं म्हटलं तर नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो अक्रिय मुळीच नाही, त्याच्या अधिष्ठानावर क्रिया घडतात म्हणून तो क्रियाशील देखील नाही, त्याच्या अधिष्ठानावर क्रिया घडतात मग तो क्रियाशील आहे का क्रियाशील देखील नाही, आणि तो काहीच करत नाही का काहीच करवत नाही का, तिथं म्हणतात की काही करत नाही करवत नाही, पण तसं म्हणायची सोय नाही कारण त्याच्या संगतीने देह कर्म करताना दिसतो, सकळूना निष्कळू अक्रियना क्रियाशिळू कृशना स्थूळू निर्गुणपणे, कृश म्हणजे किती कृश असावी व्यक्ती, खरंच मला असं कधी कधी वाटतं की मी एक व्यक्ती पाहिली तर कोणाला तरी ती दाखवायला पाहिजे होती, किती कृश असते व्यक्ती, पण मी जिथं गेलेलो होतो त्यांच्या व्याख्येमध्ये ती व्यक्ती सर्वात आदर्श प्रकृती असणारी तब्येत असणारी व्यक्ती होती, मी त्या निसर्गाश्रमामध्ये गेलो होतो, त्यांचं जेवण देखील म्हणजे तोळा मासा हे काय जे परिमाण असेल कोण जाणे, माणसाला अन्नाची जवळपास गरज नाही असं ते तिथं सांगतात जवळपास, आणि पचेल तर खावं असंही म्हणतात, मला आदरही आहे त्याच्याबद्दल, मी एकदा जाऊन राहिलेलो आहे तिथं, मी केवळ त्या व्यक्तीकरताही म्हणत नाहीये, पण कृशतेची परिसीमा म्हणजे कशी असते व्यक्ती आणि स्थूळतेची परिसीमा म्हणजे देखील कशी असते व्यक्ती, एखाद्या तुम्ही देखील एखादी खूप स्थूळ व्यक्ती पाहिली असेल, चालता येत नाही उठता येत नाही इतकी स्थूळ व्यक्ती देखील असू शकते, पण आत्मा मात्र कृशही नाही आणि स्थूळही नाही असं ते सांगतात हरिओम तत्स, विठ्ठल 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 नमितो योगी तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः कृधः कस्य स्वित्तनम् ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय।
सब संतन की जय 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 रघुवीर।